चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनियामध्ये बेकायदेशीर साखर जप्त। केनियामध्ये बनावट साखरेच्या आणखी एका मोठ्या जप्तीची नोंद झाली असून त्यामुळे अद्यापही बाजारात अवैध पुरवठा चालू असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नैरोबीच्या कायोक भागात पोलिसांनी व्हेंचर्स ग्रीन स्टोर्स म्हणून वर्णन केलेल्या किरकोळ दुकानात सुमारे 50 किलोची 450 पोती ताब्यात घेण्यात आली आणि 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांमध्ये 4 पुरुष आणि 1 महिला यांनी विक्रीसाठी नाही अशी लेबल असलेली साखर पुन्हा मिळवून देताना आढळून आले. केनियातील SEA एजन्सीने 2018 कारवाईच्या वेळी हलक्या दर्जाची साखर हस्तगत केली. यामध्ये काही पदार्थ मानवी वापरासाठी अयोग्य आहेत हे उघडकीस आल्यानंतर अन्नधान्य सुरक्षिततेचा मोठा घोटाळा झाला होता. जप्त केलेल्या काही पोत्यांमध्ये बनावट स्टिकर्स होते. ते केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सद्वारे प्रमाणित असल्याचे दर्शवत होते. सोमालिया आणि टांझानिया यांनी बाजारात मोठी तफावत निर्माण केल्यामुळे सरकारी मालकीच्या साखर उत्पादनाच्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहणे अवघड झाले आहे.